चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तुरुंगातही आता गोडवा, कैदी करणार उसाची शेती। तुरुंगातील कैद्यांमध्ये शेती करण्याचा कल वाढवण्याच्या दृष्टीनं कोयंबटूर तुरुंगाच्या तुरुंग अधिकाऱ्यांनी ओंडीपुदूरमध्ये ओपन एअर जेल परिसरामध्ये उसाची शेती सुरू करण्याची योजना तयार केली आहे। याची पेरणी मार्चच्या शेवटपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, जेणेकरून 2021 पोंगलपर्यंत उसाची तोडणी होऊ शकेल। तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ओडीपुदूरमध्ये ओपन एअर जेल परिसर 30 एकरमध्ये पसरलेला आहे। यामध्ये जवळपास 1.5 एकर जमीन उसाच्या शेतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। 2020 पोंगलमध्ये तिरुची तुरुंगामध्ये केलेली उसाची शेती यशस्वी झाली। तिरुचीचं यश पाहून आता कोयंबटूर तुरुंग विभागही या प्रकारचं काम करण्याच्या प्रयत्नात आहे। कोयंबटूर तुरुंगाचे DIG जी षणमुगा सुंदरम यांनी सांगितलं की साधारणपणे जानेवारीपासून मार्च दरम्यान शेतात उसाची लागवड केली जाते आणि डिसेंबर ते मार्चपर्यंत ऊस तोडणी होते। राज्यातील काही जिल्ह्यात उसाची लागवड आणि तोडणीचे खास सीझन आहेत, म्हणून आम्ही या महिन्यापासूनच उसाच्या शेतीची योजना बनवली आहे। यासाठीची माती आणि पाण्याच्या परीक्षणाचं कामही पूर्ण झालं आहे। सुंदरम म्हणाले की तामिळनाडू सरकार पोंगलमध्ये प्रत्येक वर्षी भेटवस्तू देण्यासाठी शेकडो टन ऊस खरेदी करतं। तुरुंग विभागही आपला ऊस राज्य सरकारला देऊ शकतो। तुरुंगातील उसाच्या दर्जाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, तसंच या उसाची किंमतही कमी असेल। जर इथं उत्पादन अधिक असेल तर आम्ही तुरुंग बाजाराच्या माध्यमातून ऊस विकू शकतो। उसाशिवाय या तुरुंग परिसरामध्ये 900 नारळाची झाडंही लावण्यात येणार आहेत आणि ओडुपुडूर ओपन एअर जेलमध्ये खाद्यतेलांचं उत्पादनही घेतलं जाणार आहे।